आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 7 ऑगस्ट 2022. विषय आत्मा. सोनेरी मजकूर. योहान. प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेष्ट्याच्या आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते देवापासून आहेत का ते पहा. मी हे तुम्हाला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. उत्तरदायी वाचन. योहान. अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता. प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की येशू ख्रिस्त याजगात मानवी रूपात आला तो देवापासून आहे, आणि प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो येशूविषयी कबुली देत नाही तो देवापासून नाही. अशी व्यक्ती म्हणजे ख्रिस्तविरोधी होय. ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे तो अगोदरच जगात आला आहे. माझ्या मुलांनू, तुम्ही देवाचे आहात म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोधाच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहे त्यासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूर नेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो. धडा उपदेश. बायबल पासून. देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्व शक्तिमान देवाचा निश्वास लोकांना समजण्यास मदत करतो. योहान. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजे. देव आत्मा आहे म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे. करिंथकरांस. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला माहित नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. कोणीही स्वतःला फसवू नये. जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टिकोनानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी मूर्ख व्हावे, कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. असे लिहिले आहे, देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. मत्तय. येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मत्तय. आणि येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले म्हणून येशू डोंगरावर गेला आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. मत्तय. खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात, पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. त्यांच्या करणीवरून तुम्ही त्यास ओळखाल. ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत, त्याच्याप्रमाणे वाईटाला चांगले फळ येत नाही. प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते, पण वाईट झाड वाईट फळे देते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल. जो कोणी मला वरवर प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येक जण स्वर्गच्या राज्यात जाईलच असे नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल. त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मी तुम्हाला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चाल. तेव्हा म्हणून त्यांना भिवू नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. इब्री लोकांस, कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंत करणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे. लूक, नंतर जेव्हा येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. आणि एक स्त्री तेथे होती, तिला 12 वर्षे रक्तस्राव होत होता. तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले, पण कोणीही तिला बरे करू शकले नाही. ती त्याच्या मागोमाग आली व तिने त्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि ताबडतोब तिचा रक्तस्राव थांबला. मग येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? ते सर्वजण नाकारित असताना पेत्र म्हणाला, सर्वजण आपल्या भोवती गर्दी करीत आहेत आणि तुम्हाला चेंगरीत आहेत. परंतु येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केला आहे, कारण मला माहित आहे की माझ्यातून शक्ती निघाली आहे. आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कांपत आली आणि त्याच्या पाया पडली. तेथे तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कसे बरे झालो ते सांगितले. तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. करिंथकरांस, परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या अंत करणाने जे उपजविले नाही ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे. परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणास प्रकट केले आहे, कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शोध घेतो. एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो, कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही. परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे, यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हाला ज्ञान व्हावे. मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रीतीने पारख केली जाते. करिंथकरांस, जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्या बरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका, नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? ख्रिस्त आणि बलियालयांचा सलुखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे? देवाचे मंदिर आणि मूर्ती यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे, मी त्यांच्या बरोबर राहीन आणि त्यांच्या बरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून बाहेर या आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा. प्रभू म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका आणि मी तुम्हाला स्वीकारीन, मी तुम्हाला पिता असा होईन तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य परमामेंट आध्यात्मिक समज सत्य आणि त्रुटी आत्मा आणि तथाकथित पदार्थ यांच्यातील सीमांकनाची वैज्ञानिक रेषा. आध्यात्मिक समज ज्याद्वारे मानवी संकल्पना भौतिक भावना सत्यापासून विभक्त होते हे आकाश आहे. आत्मा अशी समज देतो जी चेतना वाढवते आणि सर्व सत्याकडे नेते. स्तोत्रकर्ता म्हणतो, उंचीवर असलेला प्रभू अनेक पाण्याच्या आवाजापेक्षा होय समुद्राच्या लाटांपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक चांगुलपणाचे आकलन. समजून घेणे ही वास्तविक आणि अवास्तव यांच्यातील सीमांकनाची रेषा आहे. आध्यात्मिक समज मन जीवन सत्य आणि प्रेम उलगडते आणि ख्रिश्चन विज्ञानामध्ये विश्वाचा आध्यात्मिक पुरावा देत दैवी भावना प्रदर्शित करते. हे आकलन बौद्धिक नाही, विद्वानांच्या प्राप्तीचा परिणाम नाही, हे सर्व गोष्टींचे वास्तव आहे. देवाच्या कल्पना अमर अखंड आणि अनंत प्रतिबिंबित करतात. नश्वर चुकीचे आणि मर्यादित हे मानवी विश्वास आहेत. ते त्यांच्यासाठी एक अशक्य कार्य आहे जे खोटे आणि खरे यांच्यातील फरक आहे. मूळ वस्तू पूर्णपणे भिन्न आहेत त्यामुळे प्रतिबिंबित करत नाही. म्हणून पदार्थ आत्म्याचे प्रतिबिंब नसून वास्तविक अस्तित्व नाही. समजून घेणे हा देवाचा एक गुण आहे जो ख्रिश्चन विज्ञानाला कल्पनेपासून वेगळे करतो आणि सत्याला अंतिम बनवतो. येशूची आठवण करा, ज्याने जवळजवळ 19 शतकांपूर्वी आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले आणि म्हटले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी जी कार्य करतो तो देखील करील, आणि ज्याने असेही म्हटले होते. पण वेळ येत आहे आणि आता आहे जेव्हा खरे उपासक आत्म्याने आणि सत्याने पित्याची उपासना करतील. येशूने शिकवले, पण एक देव एक आत्मा जो मनुष्याला स्वतःच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात बनवतो आत्म्याचा पदार्थाचा नाही. मनुष्य असीम सत्य जीवन आणि प्रेम प्रतिबिंबित करतो. अशा प्रकारे समजले जाणारे मनुष्याचे स्वरूप पवित्र शास्त्रात वापरल्याप्रमाणे प्रतिमा आणि समानता या शब्दांद्वारे सूचित केलेले सर्व समाविष्ट आहे. असे नोंदवले गेले आहे की येशू जेव्हा तो एकदा त्याच्या विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत होता तेव्हा त्यांचे विचार माहीत होते ते वैज्ञानिक दृष्ट्या वाचा. त्याच्याप्रमाणे त्याने रोग ओळखले आणि आजारी लोकांना बरे केले. त्याच पद्धतीनंतर हिब्रू संदेश त्यांनी महान क्षणाच्या घटनांचे भाकीत केले होते. आमच्या गुरुने या सामर्थ्याच्या कमतरतेला फटकारले जेव्हा तो म्हणाला, अहो ढोंगी लोक, तुम्ही आकाशाचा चेहरा ओळखू शकता परंतु तुम्ही काळाची चिन्हे ओळखू शकत नाही का? जीव आणि परराष्ट्रीय दोघांनाही तीव्र शारीरिक संवेदना असतील परंतु नश्वरांना आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता असते. येशूने एकदा विचारले, मला कोणी स्पर्श केला? ती चौकशी केवळ शारीरिक संपर्कामुळेच होत असेल असे मानून त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, समुदाय तुझ्यावर जमा आहे. इतरांप्रमाणेच येशूला माहीत होते की ते काही फरक पडत नाही, परंतु नश्वर मन आहे ज्याच्या स्पर्शाने मदतीची मागणी केली होती. त्याची पुन्हा चौकशी केल्यावर त्याला एका आजारी महिलेच्या विश्वासाने उत्तर मिळाले. या मानसिक कॉलची त्याची त्वरित भीती त्याच्या आध्यात्मिकतेचे चित्रण करते. शिष्यांच्या या गैरसमजुतीने त्यांची भौतिकता उघड झाली. खोट्या विश्वासाचा आणि भौतिक पुराव्यांचा विचार काढून टाकणे जेणेकरून अस्तित्वाची आध्यात्मिक तथ्ये प्रकट होतील ही एक मोठी प्राप्ती आहे ज्याद्वारे आपण खोटे दूर करू आणि सत्याला स्थान देऊ. अशा प्रकारे आपण मंदिर किंवा शरीराची सत्यात स्थापना करू शकतो ज्याचा निर्माता आणि निर्माता देव आहे. ख्रिश्चन शास्त्रज्ञांनी भौतिक जगातून बाहेर पडण्यासाठी आणि वेगळे होण्यासाठी प्रेषितांच्या आदेशाच्या सतत दबावाखाली जगले पाहिजे. पॉल म्हणाला, आध्यात्मिक विचार करणे हे जीवन आहे. आपण आपल्या अध्यात्माच्या प्रमाणात सत्य आणि प्रेमाप्रती आपली निष्ठा या प्रमाणात देव किंवा जीवनाकडे जातो आणि त्या प्रमाणात आपल्याला सर्व मानवी गरजा माहीत आहेत आणि आपण आजारी आणि त्यांना बरे करण्याच्या हेतूने पाप करणाऱ्यांचा विचार ओळखण्यास सक्षम आहोत. कोणत्याही प्रकारची चूक देवाच्या नियमापासून लपून राहू शकत नाही. ख्रिश्चन धर्माच्या विज्ञानाचा भौतिक युगाद्वारे चुकीचा अर्थ लावला जातो कारण तो आत्म्याचा उपचार करणारा प्रभाव आहे, आत्माचा नाही जो भौतिक इंद्रियांना समजू शकत नाही. जे केवळ आध्यात्मिक सहयोगी ओळखले जाऊ शकते. पंथ, सिद्धांत आणि मानवी गृहितके ख्रिश्चन विज्ञान व्यक्त करत नाहीत, खूप कमी ते दाखवू शकतात. प्रत्यक्षात जितक्याजवळून त्रुटी सत्याचे अनुकरण करते आणि तथाकथित पदार्थ त्याच्या सार नश्वर मनाशी साम्य साधते तितकी अधिक नपुंसक त्रुटी विश्वास म्हणून बनते. खोट्या विश्वासाची सीमा न ओलांडता सत्याच्या जवळ जाते जिथे दैवी प्रेमाने नष्ट झाल्यावर तो एक भ्रमही राहून थांबतो. जितका जास्त तो विनाशासाठी बनतो. विश्वास जितका अधिक भौतिक तितका तिची चूक अधिक स्पष्ट होईल. जोपर्यंत दैवी आत्मा त्याच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च सर्व गोष्टींवर प्रभुत्व मिळवतो आणि मनुष्य त्याच्या मूळ अस्तित्वात असलेल्या आत्म्याच्या प्रतिमेत सापडतो. सर्वात विस्तृत तथ्ये स्वतःच्या विरुद्ध सर्वात खोटेपणा मांडतात कारण ते कव्हरमधून त्रुटी आणतात. सत्य बोलण्यासाठी धैर्य लागते कारण उच्च सत्याने तिचा आवाज उंचावला आहे. जोपर्यंत त्याचा अस्पष्ट आवाज कायमचा विस्मृतीत शांत होत नाही तोपर्यंत मोठ्याने ओरडणे चुकते. आपण आत्म्याच्या दैवी ऊर्जेची अनुभूती घेऊया जी आपल्याला जीवनाच्या नवीनतेमध्ये आणते आणि कोणतीही नश्वर किंवा भौतिक शक्ती नष्ट करू शकत नाही हे ओळखू. आपण दैवी असलेल्या शक्तींच्या अधीन आहोत याचा आनंद करूया. हे असण्याचे खरे विज्ञान आहे. जीवनाचा इतर कोणताही सिद्धांत किंवा देव भ्रामक आणि पौराणिक आहे. खऱ्या अध्यात्माचे शांत मजबूत प्रवाह ज्याचे प्रकटीकरण आरोग्य शुद्धता आणि आत्मदहन आहे मानवी अनुभवाला अधिक सखोल बनवायला हवे. जोपर्यंत भौतिक अस्तित्वाच्या समजुतींना टक्कल पडलेले दिसत नाही आणि पाप रोग आणि मृत्यू देतात दैवी आत्म्याच्या वैज्ञानिक प्रदर्शनासाठी आणि देवाच्या आध्यात्मिक परिपूर्ण मनुष्यासाठी चिरंतन स्थान. चांगल्या विपरीत असलेल्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आत्म्याच्या बळावर उठा. देवाने माणसाला यासाठी सक्षम बनवले आहे आणि दैवीपणे मानवाला दिलेली क्षमता आणि सामर्थ्य याला काहीही कमी करू शकत नाही. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेली, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.